नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या स्थापनेच्या 550व्या वर्षाच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रभू श्रीराम हांच्या 77 फूट उंचायेच्या काशपुतळ्याचे अनावरण केले. तशेंच नव्या रामायण थीम पार्क गार्डनाचे उक्तावण केले. आनी उत्सवाचो एक भाग म्हणून विकसित केल्या भगवान रामाक समर्पित केले 10,000 चौखण फुटांचे संग्रहालयाचे उक्तावण केले. ही संस्था लोकांक दिका दिवपाचे केंद्र म्हणून उदेल्या. फाटल्या 550 वर्सात ह्या संस्थेक काळ आनी युगाचे जायते चक्रीवादळ पळयल्या अशें तांणी म्हळें. लोकांचे एकचारात विकसित भारताचो मार्ग आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें.
विकसित भारत का रास्ता एकता से होकर जाता है. जब समाज जुड़ता है, जब हर क्षेत्र हर वर्ग एक साथ खड़ा होता है, तभी राष्ट्र बड़ी छलांग लगाता है. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ का प्रमुख ध्येय लोगों को जोड़ना, मन को जोड़ना, परंपरा और आधुनिकता के बीच सेतु बनना. इसलिए विकसित भारत की यात्रा में ये मठ एक प्रमुख प्रेरणा केंद्र की भूमिका में भी है.
फुडल्या पिळग्यांक प्रेरणा दिवपी मूल्यां तिगोवन दवरपाची बुन्यादी फातर म्हळ्यार ही संस्था. ह्या संस्थेन फक्त श्रद्धेचीच न्हय तर मनीसपणाची आनी संस्कृतायेची राखण केल्या अशें मोदी हांणी सांगलें. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपले विचार उक्तायले.
550 वर्सां कुशावती त्या नदीचेर स्थापन जाल्ले मठसंस्था आज आमी पळयता. माधवाचार्यान मांडिल्ल्या दैवत्त तत्व ज्ञानाचेर श्रद्धा आनी भक्ती आशिल्ली याच परंपरेच्या लेगीत तितक्याच उर्बेत कार्य करीत आसा. गोंयच्या भुयेचेर 550 वर्सां हिंदू धर्माचे सनातन कार्य ही मठसंस्था परंपरा करीत आयिल्ली आसा. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा गोंयचेर मुखेलपणांत 7 राजवटींनी राज्य केले. भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य, भौमानी सुलतान, बिजापूरचे सुलतान आणि अयोध्या ते पर्तगाळ मठ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी 3 दिसांच्या पयली आम्ही जसे म्हणता अयोध्येच्या पुण्यभूमीचेर भगवतेज सूर्यतेज आशिल्लो, शास्त्रतेज आशिल्लो, भगवतेज फडकयलो आणि 3 दिसांनी आज या दक्षिण अयोध्या म्हणते तरी प्रभू रामचंद्राची मूर्ती हांगासर उद्घाटन करपे खातीर परत एका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आम्ही सगळ्यांनी अरे प्रभू रामचंद्र की, प्रभू रामचंद्र की.
भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप काल झाल्या भव्य पुरस्कार सोहळ्यान झाला. तातून चित्रपट सृष्टीतल्या प्रतिभेचा भोवमान झाला. एश्ली मेफेअर हांणी दिग्दर्शित केल्या व्हिएतनामी फिल्म स्कीन ऑफ यूथ या चित्रपटात उत्कृष्ट फिचर फिल्माचा प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कार फावो झालो. सिल्वर पिकॉक विभागात गोंधळ या मराठी फिल्मा खातीर संतोष दावखर हांकां उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार फावो झालो. स्पॅनिश फिल्म अ पोएटा खातीर उबेमार रियोस हांकां उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार फावो झालो. जाल्यार स्लोवेनियाच्या लिटल ट्रबल गर्ल्स या सिनेमातल्या अभिनया खातीर झारा सुफिजा ओस्तानाक उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार फावो झालो. इराणी फिल्म निर्मातो हेसम फराहमन आणि एस्टोनियाचा दिग्दर्शक टोनी स्पिल एक दिग्दर्शकाच्या उत्कृष्ट पदार्पणाच्या फिचर फिल्माचा संयुक्तपणान पुरस्कार भेटयलो. करण सिंग त्यागीक हिस्ट्री चॅप्टर 2 खातीर भारतीय फिचर फिल्माचा उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक फावो झालो. बेस्ट वेब सिरीज OTT पुरस्कार बंदिश टाकू सीझन 2 दिलो. एक खाशेली गजाल म्हळ्यार भारतीय सिनेमात 50 वर्सां पुऱ्या केल्या खातीर दिग्गज अभिनेता रजनीकांत हांचो सत्कार केलो. हो मान पुराय सिनेमा उद्देगाचो. 100 फावटी जन्मलो तरी म्हाका रजनीकांत म्हणून जल्म घेवपाक जाय कारण म्हाका फिल्म आनी अभिनय आवडटा अशें तांणी आपले मनोगत उक्तायले. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात कार्यावळीत उलयतना सांगले की फाटल्या कांय दिसांनी इफ्फीची ही आवृत्ती संवसारीक सहकार्यात सृजनशील मन, कला आनी प्रतिभेचो उल्लेखनीय मेळाव्याचे संयोजन आसा. विचार आनी संस्कृतायेचो असामान्य संगम गोंयान पळयलो अशें तांणी म्हळें. इफ्फी जागतिक सर्जनशील केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करता. कथाकथनात नाविन्य आनी परंपरा दोनूय मनयता अशें फिल्म निर्माता शिखर कपूर हांणी म्हळें. अडचणीच्या सुवातेवेले वीज मीटर काढून ते सुईच्या सुवातेर हाडपाच्या नोटीशीक फक्त 35% वीज गिरायकांनी प्रतिसाद दिला. नोटीशी प्रमाण स्थलांतरणाची मुजत काल सोपिल्ल्यान आयज सावन कारवाय सुरू जातली अशी माहिती वीज खात्याचे अधीक्षक अभियंते मयूर हेदे हांणी दिल्या. बोरी पूल दुरुस्ती कामा खातीर आज सकाळी 8 ते फाल्यां सकाळी 8 वरां मेरेन फोंड्या आनी मडगांव वटेच्यान अवजड वाहनां खातीर बंद आसतलो. बॅडमिंटनात लखनौ शहरात जाल्ल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीच्या सेमीफायनलीत भारतीय शटलर तन्वी शर्मान प्रवेश केला. पणजे वेचाईन नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 21 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात वातावरण सुके आणि वताळ असतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता असे वेधशाळेन म्हळा. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो ऐकात सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.